हॅलो सर, परांजपे स्कीम मधून बोलतोय. हा सर, तुम्हाला हिंजवडीसाठी 2 BHK हवं होतं, तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली होती, तर साईट व्हिजिट केली होती का तुम्ही? अच्छा, 2-3 वीकसाठी. काय प्रॉब्लेम नाही सर, ठीक आहे, तुम्ही नंतर आल्यानंतर व्हिजिट केली तरी चालेल. ओके, थँक्यू सर.